शीर्षक
टाइटल
भावनाओं
गेफ्यूलन
के
डेयर
रंग
फार्बन
विवरण
बिश्राइबुंग
एक
आइन
छोटा
क्लाइनस
लड़की
मेटियन
खोजती
एंटेक्ट
है
इस्ट
की
दस
हर
येडे
रंग
फार्बे
एक
आइन
भाव
गेफ्यूल
को
सू
दर्शाता
रिप्रेजेंटियट
नीला
ब्लाउ
ट्रिस्टीज़ा
ट्राउरिगकाइट
के लिए
फ्यूर
पीला
गेल्ब
खुशी
फ्रॉइडे
वह
सी
सीखा
लर्न्ड
अपनी
ईरे
भावनाएं
गेफ्यूले
रंगों
फार्बन
से
मिट
व्यक्त
आउसजुड्रुकेन
करना
सू
छोटी
क्लाइने
के साथ
मिट डेन
खुश
ग्लुकलिख
अपने
ईरन
दोस्तों
फ्रॉइंडन
को
डी
दिखाती
ज़ाइग्ट
उसके
ईरे
दोस्त
फ्रॉइंडे
पर
उबा
खुश
फ्रॉयन
है
सिख
बहुत
फीले
सारे
फार्बन
के साथ
मिट
चित्र
बिल्ड
बनाती
माल्ट
उसे
सी
करते
माखन
है
सिंड
लड़की
दस मेटियन
हमेशा
इमा
प्यार
लीबन
करेगी
विर्ट
बाजार
मार्क्ट
का
डेस
रास्ता
वेक
एक
आइन
युवा
युंगा
आदमी
मन
पूछता
फ्रैक्ट
है
इस्ट
और
उंट
शहर
स्टैट
में
इन
दिशा निर्देश
वेक बिश्राइबुंगन
देना
गेबन
सीखता
लर्न्ड
वह
एयर
कई
फर्शीडने
पात्रों
कैरेक्टेरे
से
फॉन
मिलता
ट्रिफ्ट
जो
डी
उसे
ईम
अपना
साइनन
खोजने
ज़ू फिंडन
मदद
हिल्फे
करते
लाइस्टनन
है
सिंड
पहले
एर्स्टे
व्यक्ति
पर्सोन
से
नाख
पूछने
फ्रागन
के लिए
ज़ू
अपने
साइनन
रास्ते
वेक
पर
auf
चलना
laufen
शुरू
beginnt
करता
macht
युवा
junge
एक
einen
बूढ़े
alten
को
zu
देखता
sieht
बूढ़ा
alte
मैं
ich
कैसे
wie
जाऊं
komme
जवाब
antwortet
देता
gibt
सीधा
geradeaus
जाओ
gehen
फिर
dann
बाएं
links
मुड़ो
drehen
आपकी
ihre
के
für
बहुत
vielen
धन्यवाद
danke
कहता
sagt
एक
ein
दिन
tag
बिना
ohne
मोबाइल
handy
के
k ist ein hilfswort für den kontext
दोस्तों
freunden
का
von
एक
eine
समूह
Gruppe
फैसला
beschließt
करता
macht
है
ist
की
das
वे
sie
एक
einen
स्मार्टफोन
smartphones
बिताएंगे
verbringen
वे
sie
व्यक्तिगत
persönlichen
संचार
Kommunikation
लाभों
Vorteile
को
zu
खोजते
entdecken
है
sind
डिजिटल
digitale
विचलनों
Ablenkungen
मजलदार
lustige
गड़बड़ियां
Missgeschicke
अनुभव
erleben
करते
machen
पहले
ersten
सभी
alle
उत्साहित
aufgeregt
थे
waren
पार्क
park
में
im
पिकनिक
picnic
की
ein
योजना
plan
बनाते
machen
हर
jeder
कोई
bringt
कुछ
etwas
खाने
zu essen
को
KO ist ein Hilfswort für den Kontext
लाता
mit
है
mit
एक
gemeinsam
साथ
zusammen
खाते
essen
खाने
essen
दौरान
während
किससे
Geschichten
सुनाते
erzählen
सभी
alle
हंसते
lachen
और
und
मजे
Spaß
करते
haben
अंत
Ende
में
des
एक दूसरे
einander
बारे
über
में
einander
बहुत
viel
कुछ
über
सीखते
lernen
इटली
Italien
में
in
एक
ein
साहसिक
Abenteuer
यात्रा
Reise
एक
eine
परिवार
Familie
अपनी
ihren
गर्मियों
Sommer
की
Urlaub
छुट्टी
Urlaub
योजना
plant
बना
macht
रहा
ist
है
sind
वे
sie
सबसे
die besten
अच्छे
guten
स्थलों
Ziele
की
von
खोज
Recherche
कर
machen
रहे
sind
अपनी
ihre
गतिविधियों
Aktivitäten
योजना
plan
बना
machen
के
während
दौरान
während
वे
sie
अप्रत्याशित
unerwartete
साहसिकताओं
Abenteuer
का
von
अनुभव
Erfahrung
करते
machen
यादें
Erinnerungen
बनाते
machen
जो
die
जीवन
leben
भर
lang
रहती
halten
परिवार
die Familie
कई
viele
नई
neue
अनुभवों
Erfahrungen
अपेक्षा
erwartet
करता
macht
है
ist
यह
die
निश्चिंत
sicher
रूप
sei
से
sicher
अविस्मरणीय
unvergesslich
होगी
sein
और
und
एक
zusammen
साथ
stark
मजबूत
stark
आकृतियों
formen
की
der
सद्भावना
harmonie
एक
ein
कलाकार
künstler
अपनी
seiner
प्रकृति
natur
में
in
प्रेरणा
inspiration
की
nach
खोज
suche
के
über
बारे
über
में
im
बताता
erzählt
है
von
वह
er
विभिन्न
verschiedenen
और
und
रंगों
farben
का
von
वर्णन
beschreiben
करता
macht
है
er
जो
die
उसकी
seine
कला
kunst
को
beeinflussen
प्रभावित
beeinflussen
करते
können
है
können
उषा
dämmerung
के
der
झिलमिलाते
schwankenden
प्रकाश
lichtverhältnisse
में
in
वह
er
नई
neuen
दुनिया
welt
को
in
देखता
sieht
है
er
पौधों
pflanzen
नर्म
weichen
रेखाएं
linien
उसे
ihn
मधुर
sanften
ब्रश
pinsel
स्ट्रोक
strichen
करने
zu
के
für
लिए
seinen
प्रेरित
inspirieren
करती
auf
है
macht
पेड़ों
bäume
छाया
schatten
पूरी
ganz
जमीन
boden
पर
auf
खूबसूरत
elegante
पैटर्न
muster
बनाती
zeichnen
है
macht
आवाजें
geräusche
सबसे
beste
अच्छी
musik
संगीत
musik
है
sind
ये
diese
तत्व
elemente
उसके
seinem
मन
geist
में
zu
जीवंत
lebhaften
रचनाओं
kompositionen
मिल
verschmelzen
जाते
sind
उसके
für ihn
लिए
zu
उसकी
seiner
गहराई
tiefsten
वाली
emotionen
भावनाओं
emotionen
एक
ein
उत्सर्जन
ausdruck
बन
wird
जाती
zu
हर
jedes
स्ट्रोक
strich
के
mit
साथ
bringt
अपनी
seine
आंतरिक
innere
को
zum
व्यक्त
ausdruck
करता
bringt
दिन
tag
के
des
अंत
ende
में
des
Rachnatmak.
Kreativen.
Prakriya.
Prozess.
Par.
Über.
Vichar.
Den.
Karta.
Reflektiert.
Samvad.
Kommunikation.
Ka.
Der.
Bhavishya.
Zukunft.
Ek.
Ein.
Vaigyanik.
Wissenschaftler.
Charcha.
Diskutiert.
Karta.
Macht.
Hä.
Hilfsverb.
Ki.
Das.
Ke.
Der.
Sadhan.
Mittel.
Me.
In.
Kaise.
Wie.
Viksit.
Entwickeln.
Ho.
Könnten.
Sakte.
Könnten.
Hä.
Hilfsverb.
Wah.
Er.
Samajik.
Sozialen.
Or.
Und.
Tekniki.
Technologischen.
Pravrittiyon.
Trends.
Ka.
Genitiv.
Vishleshan.
Analyse.
Karta.
Führt durch.
Ye.
Diese.
Pravrittiyan.
Trends.
Dikhati.
Zeigen.
Hai.
Werden.
Ki.
Wie.
Logo.
Menschen.
Vyavahar.
Verhalten.
Badlega.
Ändern wird.
Pradyogiki.
Technologie.
Prabhav.
Auswirkungen.
Sarvavyapi.
Weitreichend.
Jatil.
Komplex.
Vishwas.
Glaubt.
Bhavishya.
Zukünftige.
Ki.
Von.
Pradyogikiya.
Technologien.
Karne.
Zu.
Tarike.
Art und Weise.
Ko.
Zu.
Natakiya.
Drastisch.
Rup.
Art.
Se.
Durch.
Badal.
Ändern.
Dengi.
Werden.
Parivartan.
Veränderungen.
Sakaratmak.
Positiv.
Nakaratmak.
Negativ.
Dono.
Beide.
Dalenge.
Haben.
Sunischit.
Überzeugt.
Manavta.
Menschheit.
In.
Diese.
Parivartano.
Veränderungen.
Par.
Auf.
Rachnatmak.
Kreativ.
Pratikriya.
Reaktion.
Dengi.
Geben wird.
Romanchak.
Spannend.
Chunautipurn.
Herausfordernd.
Hoga.
Sein.
Hum.
Wir.
Ki.
Der.
Nai.
Neue.
Dunya.
Welt.
Anvishan.
Entdeckung.
Liye.
Für.
Intajar.
Erwarten.
Nahi.
Kaum.
Kar.
Machen.
Sakte.
Werden.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.